नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली. 288 मतदारसंघात 4140 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार. निवडणुकीसाठी राज्यात सुमारे 9,70,00,000 अधिक मतदार. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश. आणि जालन्यातल्या आदिती कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमधल्या 31,00,000 रुपयांच्या चोरी प्रकरणात बँकेच्या रोखपालासह लिपिक आणि शिपायाला अटक. आता सविस्तर बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत काल संपली. यंदा राज्यातल्या 288 मतदारसंघात 7,078 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी 2,938 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं आता राज्यात 4,140 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. राज्यात अनेक मतदारसंघात बंडखोरी शमली नसल्याचं दिसून आलं. मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यातल्या मतदारसंघांची माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधींकडून.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघात 397 उमेदवारांपैकी 214 उमेदवारांनी काल माघार घेतली असून आता 183 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. औरंगाबाद मध्य मतदारसंघात 24, औरंगाबाद पश्चिम 18, औरंगाबाद पूर्व 29, सिल्लोड 24, कन्नड 16, फुलंब्री इथे 27, पैठण 17, गंगापूर येथे 18 तर वैजापूर मतदारसंघात 10 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील 9 मतदारसंघात 294 उमेदवारांनी माघार घेतली असून आता निवडणुकीच्या रिंगणात 162 उमेदवार राहिले आहेत. यामध्ये सर्वाधिक 33 उमेदवार नांदेड उत्तर मतदारसंघात आहेत. त्याखालोखाल 25 उमेदवार भोकर मतदारसंघात आहेत. किनवट मतदारसंघात 17, हदगाव मतदारसंघात 24, नांदेड दक्षिण 20, नायगाव 10, देगलूर 11 आणि मुखेड विधानसभा मतदारसंघात 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जालना जिल्ह्यात 5 मतदारसंघात 119 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता 109 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामध्ये परतूर मतदारसंघात 11, घनसावंगी 23, जालना 26, बदनापूर 17 आणि भोकरदन मतदारसंघात 32 उमेदवार आहे. घनसावंगी मतदारसंघात भाजपाचे बंडखोर सतीश घाटगे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. जालना मतदारसंघात भाजपाचे भास्कर दानवे यांनी माघार घेतली आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नांदेडहून अनुराग पोवळे आणि जालन्याहून बाबासाहेब मस्केसह छत्रपती संभाजीनगरहून समीर पाठक.
धाराशिव जिल्ह्यातल्या 4 विधानसभा मतदारसंघातल्या 98 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 66 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक 23 उमेदवार तुळजापूर मतदारसंघात असून परांडा 21, उस्मानाबाद 12 तर उमरग्यात 10 उमेदवार आहेत. परभणी जिल्ह्यातल्या 4 मतदारसंघातल्या 92 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असून जिल्ह्यात आता 58 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिंतूर मतदारसंघात 17, परभणी 15, पाथरी 14 तर गंगाखेड मतदारसंघात 12 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी धाराशिवहून देविदास पाठक आणि परभणीहून सुदर्शन चापके यांच्यासह वैभवी जोशी, छत्रपती संभाजीनगर.
बीड जिल्ह्यातल्या 6 विधान मतदारसंघात 377 उमेदवारांपैकी 238 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 139 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये गेवराई मधून 21, माजलगाव 34, बीड 31, आष्टी 17, केज 25 तर परळी मतदारसंघात 11 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. बीड मतदारसंघात नुकत्याच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेल्या ज्योती मेटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे तर भाजपचे बंडखोर जयदत्त क्षीरसागर यांनी मात्र उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. माजलगाव मतदारसंघातून रमेश अडसकर यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे. ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. लातूर जिल्ह्यातल्या 6 विधानसभा मतदारसंघात 87 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून आता 106 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. लातूर ग्रामीण मध्ये 18, लातूर शहर 23, अहमदपूर 20, उदगीर 13, निलंगा 13 तर औसा मतदारसंघात 19 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. उदगीर मतदारसंघात भाजपचे बंडखोर विश्वजीत गायकवाड आणि अहमदपूर इथले भाजप बंडखोर माजी आमदार बबुरवान खंदाडे भारत चामे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तर निलंगा मतदारसंघातून काँग्रेसचे बंडखोर अशोक पाटील निलंगेकर यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या 3 मतदारसंघात 126 उमेदवारांपैकी 72 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून आता 53 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. हिंगोली मतदारसंघात 23, वसमत 11 तर कळमनुरी मतदारसंघात 19 उमेदवार आहेत. हिंगोली मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार भाऊ पाटील गोरेगावकर आणि भाजपचे बंडखोर रामदास पाटील सुमठानकर यांनी तर कळमनुरी मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अजित मगर यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी बीड इथून रवी उबाळे, लातूर इथून शशिकांत पाटील, हिंगोली इथून रमेश कदम यासह समरजित ठाकूर, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत वैध 39 उमेदवारांपैकी काल 20 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता या निवडणुकीत 19 उमेदवार लढणार आहेत. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. आपल्या सर्व उमेदवारांना त्यांनी अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. मित्रपक्षांनी अर्ज पाठवले नसल्यामुळे माघार घेत असल्याचं त्यांनी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं वार्ताहरांशी बोलताना काल सांगितलं. मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठीचा लढा यापुढेही सुरू राहणार असल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ठाणे जिल्ह्यातल्या डोंबिवली इथून प्रचाराला सुरुवात केली. पक्षांतर करून पक्ष आणि पक्षाच्या निशाणीवर दावा सांगणाऱ्या आमदारांवर त्यांनी यावेळी टीका केली. श्रोतेहो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 आकाशवाणीवरून प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातल्या 8 विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातल्या 288 मतदारसंघात सुमारे 9,70,00,000 अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारसंख्येत पुणे जिल्हा आघाडीवर असून रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, भंडारा आणि सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांच्या तुलनेत अधिक आहे. अहमदनगर, सोलापूर, जळगाव, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये 30,00,000 अधिक तर बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, रायगड, मुंबई शहर, बीड, सातारा, सांगली आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये 20,00,000 अधिक मतदार आहेत. निवडणूक आयोगानं राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचे निर्देश दिले आहेत. रश्मी शुक्ला यांच्याकडील पदभार त्यांच्यानंतरच्या ज्येष्ठता क्रमवारीतल्या पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवण्याचे निर्देश आयोगानं मुख्य सचिवांना दिले आहेत. त्यानुसार विवेक फणसाळकर यांच्याकडे पोलीस महासंचालक पदाचा पदभार सोपवण्यात आला आहे. तसंच 3 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नावं निवडणूक आयोगाला सुचवण्यास सांगितलं आहे. जालना शहरातल्या आदिती कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमधल्या 31,00,000 रुपयांच्या चोरी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं काल बँकेच्या रोखपालासह लिपिक आणि शिपायाला अटक केली. संशयितांनी यापूर्वी बनावट सोनं तारण ठेवल्याचा प्रकार उघडकीस येऊ नये तसंच कर्जाचे हप्ते भरण्यासाठी संगनमत करून बँकेत चोरी केल्याचं तपासात समोर आल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली. संशयितांनी चोरलेले रोख 9,93,000 रुपये आणि 8,83,000 दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. ज्येष्ठ कृषी जलतज्ञ आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ सुभी वराडे यांचं काल छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. वराडे यांनी 1974 परभणी कृषी विद्यापीठात मृदशास्त्र आणि कृषी विज्ञान विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर मराठवाड्यातल्या कृषी क्षेत्रात योगदान दिलं. शिक्षण आणि संशोधनात त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कार्याचा ठसा उमटवला. त्या काळात भातशेतीच्या संशोधनात त्यांनी केलेल्या कामामुळे तांदूळ उत्पादनात देशभर लक्षणीय वाढ झाली. वराडे यांच्या पार्थिवावर काल बनेवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या 10वीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार 6-19 नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह तर 20-30 नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली. 288 मतदारसंघात 4140 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार. निवडणुकीसाठी राज्यात सुमारे 9,70,00,000 अधिक मतदार आणि राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनेलवर पुन्हा कधी ऐकू शकता. नमस्कार.